हेलो, नेहा मैडम बोलता है ना? मैडम गुड मॉर्निंग. अर्चना बोलती है परांजपे स्कीम्स मधून. मॅम, मी चेक केलं तर ब्लू रिज मध्ये आपल्याकडे ते युनिट्स जे 2 BHK आहेत जे मी तुम्हाला सांगितलेले, ते ऑप्शन आपल्याकडे आहेत अवेलेबल. सो मॅम, आणि ते आपण तुमचं बजेट च्या आसपासच आहे, सो दॅट इज अ गुड ऑप्शन ऍक्च्युली. हो हो, हायर फ्लोअरला मॅम रेडी पोझिशन मध्ये तर आपल्याकडे 2 BHK नाही आहेत. बरं बरं.